भाग 9 मोशे आणि परमेश्वराच्या आज्ञा. निर्गम याचा 19वा अध्याय 1 ते 25 वचन, निर्गम याचा 34वा अध्याय आणि 27 ते 32 वचन. इसाकाने वंशमा जाती हिन्यात इस्रायल कुळातू मोशे व इसाक वंशात एक होता. मोशानी परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आज्ञा पाळ्यात. परमेश्वराने मोशाला मोठे डोंगरावर वारा. मोशे पास परमेश्वराने बोला मोशाला नियम दिनात, कारण लोकाला मोशा शिकविल. दगडी पाट परमेश्वराने दिलेल्या आज्ञा लियाना. परमेश्वराने इच्छा होती की प्रत्येक माणसानी आज्ञा पालन करवा.